चीनीमंडी.com पॉडकास्ट।
शिवसेनेची गुरुवारी तुरंबे येथे ऊस परिषद। येत्या गळीत हंगामासाठी ऊस दर मागणीकरिता शिवसेनेच्या वतीनं तुरंबे येथे गुरुवारी ऊस परिषद होणार आहे। दुपारी 4 वाजता ही परिषद होईल। यंदाच्या गाळप हंगामातील ऊस दराबरोबरच 2 वर्षांच्या थकीत FRP प्रश्नी आंदोलनाची पुढची दिशा परिषदे ठरवण्यात येईल अशी माहिती जिल्हा उपप्रमुख प्रकाश पाटील आणि संभाजीराव भोकरे यांनी दिली। शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे या परिषदेच्या अध्यक्षस्थानी असतील। आमदार प्रकाश आबेडकर, ज्येष्ठ शेतकरी नेते मारुतराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद होणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कारखान्यांकडे 2018-19 हंगामातील FRP रक्कम थकीत आहे। उत्पादकांची देणी प्रलंबित असताना दराचा तिढा न सोडवता गाळप हंगामाला सुरुवात केली आहे। कारखाना सुरू करताना सर्वच कारखान्यांचे पदाधिकारी FRP पेक्षा अधिक दर देण्याचं जाहीर करत आहेत, पण रक्कम मात्र कोणीच जाहीर करत नाही। त्यामुळे दर जाहीर केल्याशिवाय कारखाना सुरू करू देणार नाही अशी भूमिका शिवसेनेनं घेतली असल्याचं पाटील आणि भोकरे यांनी सांगितलं। FRP सोबत पावसामुळे शेतीचं झालेलं नुकसान, शेतकरी आणि शेतमजुरांचे निवृत्ती वेतन, पीक विमा आणि केंद्र सरकारकडून मिळणारं अनुदान आदी बाबींवर परिषदेत चर्चा करून ठराव करण्यात येणार आहे।